सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर है महक आपके साथ एमएच 935 में इतकी सुंदर ऍक्टिव्हिटी ज्यांनी सुरू केली आहे. पुस्तकांची देवाणघेवाण ज्यांना गरज आहे आणि ज्यांच्याकडे भरपूर आहे असे पुस्तकांची देवाणघेवाण करू शकतात. गणेश तिडके ब्रॉडवे एज्युकेशन कन्सल्टन्सीचे ते संचालक आहेत. त्यांच्या माध्यमातून ही छान गोष्ट होऊ शकते. सर मग ज्यांना पार्टिसिपेट करायचं आहे या ऍक्टिव्हिटीमध्ये मदत पुस्तकांची या उपक्रमामध्ये त्यांना कसं पार्टिसिपेट करता येईल यात?
आमचं नांदेड येथे श्रीनगर भागामध्ये जुने बीके हॉलच्या बाजूला एक ऑफिस आम्ही केलेलं आहे. ब्रॉडवे एज्युकेशन कन्सल्टन्सी या नावाने ऑफिस आहे. तिथे तुम्ही आणून देऊ शकता. जर तुमच्याकडे तशी काही येण्याची सुविधा नसेल लॉकडाऊनमुळे तर तसं आमचा माणूस येऊन तुमच्याकडून पुस्तके कलेक्ट करेल आणि तुमचं नाव नोंदणी करून घेईल. त्याचबरोबर तुमचे जे काही पुस्तकं देण्यात येतील त्याचं ते तुमचं त्याच्यामध्ये नोंद केली जाईल आणि त्यानुसार त्या विद्यार्थ्यांना कुणाला ती पोहोचलीत ते सुद्धा तुम्हाला ते कळेल आणि त्या विद्यार्थी ज्यांना ते दिलेलं आहे त्या विद्यार्थ्याला सुद्धा तुम्ही दिलेले आहेत तसं त्यांना ते सांगणार आहोत आम्ही. सर्वांना मोफत आहे. ज्यांनी देत आहात त्यांना सुद्धा म्हणजे ते एक दान केल्याप्रमाणे म्हणजे द्यायचं आहे आणि ज्यांना घेऊन जायचं अगदी मोफत आहे. यामध्ये कुठलेही म्हणजे काही चार्जेस असं नसतील. हा एक सामाजिक उपक्रम आहे. बुक बँक मदत पुस्तकांची या नावाने आम्ही
सो नक्कीच ज्यांना पार्टिसिपेट करायचं अशा पद्धतीने तुम्ही पार्टिसिपेट करू शकता आणि नक्कीच त्याचा उपयोग जो आहे ज्यांना घ्यायचा शक्य आहे तेही तुम्ही त्याचा लाभ घेऊ शकता. सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर लौट कर आती हूँ थोड़ी ही देर में. स्टे ट्यून्ड स्टे इन बजाते रहो.